ही प्रसिद्धी मिळते ना, एक यूट्यूब चॅनल काढायचा आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचायचा. गावात हवा, शहरात हवा, महाराष्ट्रात हवा, जगभरात हवा, आणि कोण कोण बघतं आयला. आणि आता सगळे पब्लिक यूट्यूब चॅनलच तर बघतात ना. एक तर मला लय भारी रेसिपी करायला येते, म्हणजे एकदम भारी भारी स्वयंपाक करायला येतो. सगळे लोक बघतील जर एक यूट्यूब चॅनल काढला तर. किंवा मला ना पिक्चरमधलं लय कळतं, कुठला पिक्चर बघायचा कुठला नाही बघायचा हे असलं सगळं लय बडबड करता येते. किंवा मी तर असं बघितलंय ना, नुसतं हा कसा वाईट आहे तो कसा वाईट आहे, त्याची कशी निंदा, हा शो कसला भारी होता हे सांगणं पण यूट्यूब चॅनल असतात ना. किंवा मला तर ना लय भारी नऊवारी नेसता येते. नऊवारी कशी नेसायची, किंवा नाही का म्हणजे रांगोळी काढता येते, रांगोळी कशी काढायची ह्याचा जर मी यूट्यूब चॅनल काढला तर. नाही नाही एक मिनिट, माझ्या पोरीला लय भारी गाता येतं बरं का, तर मला असं वाटतंय ना तिच्या गाण्याचा एक यूट्यूब चॅनल काढावा. म्हणजे ना सगळीकडे झालं ना एकदम मस्त पैसे बिसे काय जोरदार. मला काय वाटतंय माहिती का, नोकरी सोडावी आणि एक लाखो करोडो रुपये यूट्यूबमधून मिळवावेच. खूप लोकांना असं वाटतं, वाटायला काहीच हरकत नाही, पण याच्या मागचं सत्य काय आहे? नक्की युट्यूबर्सना महिन्याला किती पैसे मिळतात आणि मिळतात ते पुरेसे असतात का, ते कसे मिळतात, कधी युट्यूबमधून पैसे मिळायला लागतात, आणि युट्यूबर होणं म्हणजेच युट्यूब चॅनल काढून संपूर्ण वेळ त्याच्यात करिअर करता येतं का, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या पॉडकास्टच्या भागामध्ये मिळणार आहेत. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय पॉडकास्ट शो. स्ट्रेस, मेंटल हेल्थ, डाएट, वेट लॉस, एक्सरसाइज, रिलेशनशिप, करिअर, प्रश्न अनेक पण उत्तर एक. प्रत्येक विषयातल्या एक्सपर्ट्सना घेऊन दर बुधवारी स्टोरीटेल ऍप वर द उर्मिला शो. आणि आज आपल्यासाठी एक थोर महान पाहुणे लाभलेले आहेत, आणि ते म्हणजे
धन्यवाद धन्यवाद. मी सुकिर्ता गुमास्ते, आणि मुख्य म्हणजे मी आज पाहुणा नाहीये, तर थोडस उलट झालंय की आज तू पाहुणी आहेस, कारण तू युट्यूब विषयी बोलणार आहेस आणि तुला बोलतं नाही का, म्हणजे बोलतं करायची तुला तशी काही गरज नाहीये, पण तरीही बोलतं करायचा प्रयत्न मी करणार आहे. म्हणजे प्रेक्षकांच्या वतीनं किंवा आपल्या लिस्नर्सच्या वतीनं त्यांना पडणारे प्रश्न मी विचारणार आहे. तर जसं तू उर्मिला कायम शोची सुरुवात करतेस, तसंच मी आता म्हणेन की मला पण जरा फ्लॅशबॅक मध्ये जायला आवडतं.
एक मिनिट, पण त्याआधी मला सुकिर्ता तुझी तरी ओळख करून देऊ दे. सुकिर्ताची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे, एक तर सगळ्यात महत्वाची आणि त्याची सगळ्यात मोठी ओळख आहे की त्याचं सगळ्यात कर्तृत्व जे पीकला गेलंय ते म्हणजे तो माझा नवरा आहे. म्हणून ही आयडेंटिटी सगळ्यात महत्वाची
आहे, ओळख आहे.
हा, ही खूप मोठी ओळख आहे. पण मग बाकीचं जे काही उरलेलं एक फार बेसिक जे कर्तृत्व आहे ते आता मी सांगते की त्याचं जर्नालिझम मध्ये शिक्षण झालंय, त्याच्यामुळे त्यानं खूप काळ हार्डकोअर जर्नालिझम केलेलं आहे. तो असा खरा पत्रकारिता आणि याच्यामधून तो आलेला आहे. तो स्वतः एक आर्टिस्ट आहे, ऍक्टर आहे. त्यानं भरपूर काळ नाटकांमधून कामं केलेली आहेत. त्याचबरोबर तो स्टोरीटेल ऍपमध्ये पब्लिशिंग मॅनेजर म्हणून काम करतो, आणि त्याबरोबर तो स्वतः माझ्या म्हणजेच उर्मिला निंबाळकर या युट्यूब चॅनलवरती ट्रॅव्हल या कॅटेगरीसाठी काम करतो. म्हणजे त्याच्या स्क्रिप्टिंग पासून परफॉर्मन्स पर्यंत सगळं, आणि मी त्याला इन्व्हाइट करते आणि मी त्याला फक्त प्रश्न विचारते आणि तो त्याची भरपूर माहिती ट्रॅव्हलची, इंटरनॅशनल ट्रॅव्हल, डोमेस्टिक ट्रॅव्हल ह्या सगळ्या युट्यूब संदर्भातल्या गोष्टींच्यासाठी तो व्हिडिओ बनवत असतो माझ्या चॅनलसाठी.
त्याचबरोबर जर कॅमेरामन नसेल तर कॅमेरा करणं, कॉफी बनवणं, चहा बनवणं, सामान लाइट सेट करणं, थोडक्यात जी स्पॉट बॉयची कामं असतात ती सुद्धा
सगळी
व्यवस्थित मी करतो हिच्या युट्यूब चॅनलसाठी.
येस, म्हणूनच तू आजच्या युट्यूब या विषयासाठी, म्हणजे युट्यूब मधून पैसे कसे कमवायचे आणि युट्यूबमध्ये करिअर कसं करता येईल आणि मुळात फुल टाईम करता येऊ शकतं का, याच्यासाठी तू करेक्ट प्रश्न पण काढू शकतो.
अगदीच, म्हणजे खरं सांगायचं तर प्रेक्षकांना किंवा आपल्या लिस्नर्सना पण जे बेसिक प्रश्न पडतात ते सुद्धा, आणि एक बाबा म्हणतात ना की क्रिएटर म्हणून सुद्धा, हे दोन्ही प्रश्न मी तुला विचारू शकतो असं मला वाटतंय. पण जसं आता उर्मिलाने माझी ओळख करून दिली, पण उर्मिलाची मला ओळख करून द्यायची आहे, कारण आतापर्यंत तिने बऱ्याच गेस्टची ओळख करून दिली असेल पण तिची ओळख कोणी करून दिली नसेल. तर उर्मिला एक ऍक्टर आहे आणि युट्यूबर आहे. तिने बऱ्याच चित्रपटातून काम केलं आहे. खरं तर तिची सुरुवात ही प्रायोगिक नाटकांपासून झाली. मग तिने एफटीआयच्या बऱ्याच शॉर्ट फिल्म्स पण केल्या. त्यातल्या बऱ्याच शॉर्ट फिल्म्सला नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाले. त्यानंतर तिने कमर्शियल सिनेमा मराठीत बरेच चित्रपट केलेत. सनई चौघडे असेल, मी सिंधुताई सपकाळ असेल, किंवा एक तारा असेल.
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.